हॅलो मित्रांनो, आज आपण एक नवीन गोष्ट शिकूया. गोष्ट छोटी परंतु शिकवण मोठी. तर चला सुरुवात करूया. ही गोष्ट आहे फार जुनी गोष्ट. आम्ही लहान असताना आमचे वडीलधारे ऐकवायचे. आज मी तुम्हाला तीच गोष्ट ऐकवतो आणि त्यातून एक शिकवण आपण घेऊया. तर गोष्ट अशी आहे की एक लाकूडतोड्या असतो, तो जंगलात एका झाडावर चढून लाकडे तोडत असतो. अचानक त्याच्या हातातून त्याची कुऱ्हाड झाडाखालच्या नदीत कोसळते आणि त्याच्याकडे आता लाकडे तोडण्यासाठी दुसरी कुऱ्हाड नसते, म्हणून तो डसाडसा रडायला लागतो. त्याच्याकडे नवीन कुऱ्हाड घ्यायला सुद्धा पैसे नसतात आणि आता त्याच्या कुटुंबात कसं करायचं, काय करायचं, हे सर्व त्याला प्रश्न पडलेला असतो आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार करत तो रडत बसतो. हे सर्व त्याचं कृत्य एक वनदेवता बघत असते. तो वनदेवता तिथे येतो आणि त्या लाकूडतोड्याची परीक्षा घेण्यासाठी तो मुद्दाम रूप बदलवतो आणि त्याला विचारतो, अरे बा लाकूडतोड्या, तू का रडत आहेस? लाकूडतोड्याला त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो आणि त्याला कुऱ्हाड मिळवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करतो. मग देव म्हणतो, ठीक आहे, मी तुला मदत करतो तुझी कुऱ्हाड परत मिळवून देण्यासाठी. मग देव की जो रूप बदलवून आलेला असतो पाण्यात उडी घेतो आणि एक सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढतो आणि त्या लाकूडतोड्याला विचारतो, ही आहे का तुझी कुऱ्हाड? तर लाकूडतोडा म्हणतो, नाही. मग देव पुन्हा पाण्यात उडी घेतो आणि यावेळेस चांदीची कुऱ्हाड बाहेर काढतो, ही आहे का तुझी कुऱ्हाड? तो म्हणतो, नाही. मग परत देव पाण्यात उडी घेतो आणि त्याची खरी कुरी कुऱ्हाड आता बाहेर काढतो आणि विचारतो, ही आहे का तुझी कुऱ्हाड? तर लाकूडतोड्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो, हो, हीच माझी खरी कुऱ्हाड आहे. देव त्याचे हे खरं रूप बघून त्याला सोन्याची चांदीची कुऱ्हाड देऊन टाकतो. लाकूडतोड्या म्हणतो, प्रभू माफ करा, परंतु जी वस्तू माझी नाही तिला मी माझी का म्हणू? उगास मी ती वस्तू घ्यायला आणि नंतर माझी झोप खराब करून घ्यायला याला काय अर्थ? म्हणून मी नाही म्हणालो कुठल्याही कुऱ्हाडीला. देव त्याच्या या उत्तरावर खुश होत त्याला त्या तिन्ही कुऱ्हाडी भेट देतो. आता बघा, ही कथा आहे खूप छोटी, परंतु यामध्ये शिकवण दडलेली आहे खूप मोठी. यातून आपल्याला काय शिकायला मिळते की तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते अगदी प्रामाणिकपणे करा, तुम्हाला त्यातून नक्कीच यश मिळेल, यात अजिबात शंका नाही.